आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शासनानं महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी दमदार पावलं उचलून महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श देशापुढे ठेवल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. महिलेवरील अत्याचारासाठी फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांचा दयेचा अर्ज नाकारण्यात यावा. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांची राष्ट्रपतींना विनंती. राज्याला केंद्रीय कृषी मंत्रालयाचा कृषी पायाभूत निधी सर्वोत्कृष्टता पुरस्कार. विदर्भ मराठवाड्यातल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन आणि पॅरालिम्पिक्समध्ये सांगलीच्या सचिन खिलारीला गोळाफेकीत रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. महिला शिक्षित झाली तर संपूर्ण कुटुंब भावी पिढी शिक्षित होते आणि हेच समीकरण सक्षमीकरणासाठी देखील लागू होतं असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. लातूर जिल्ह्यात उदगीर इथं महिला सक्षमीकरण मेळाव्यात त्या काल बोलत होत्या. महिलांनी आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करावं, आपल्या आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी स्वतःकडे देखील लक्ष द्यावं असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. राज्य शासनानं महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी दमदार पावलं उचलून महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श देशापुढे ठेवला आहे अशा शब्दात राष्ट्रपतींनी राज्यातल्या महिला विकासाच्या योजनांचं कौतुक केलं. या कार्यक्रमाला राज्यपाल CP राधाकृष्णन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय बनसोडे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे उपस्थित होते. महिला सशक्त झाल्या तरच आपल्या देशाचा विकास होईल असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. तर मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या महिला आणि शेतकऱ्यांसाठीच्या योजनांची माहिती दिली. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तसंच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या लाभार्थ्यांना निधी वाटप करण्यात आला. तत्पूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते तळवेस परिसरात बांधलेल्या विश्वशांती बुद्धविहाराचं लोकार्पण करण्यात आलं. या बुद्धविहारात 1200 अनुयायांसाठी बैठक व्यवस्था असलेलं ध्यानमंदिर असून विहाराच्या प्रवेशद्वाराची रचना बिहारमधल्या सांची स्तूपसारखी आहे. उदगीर इथल्या कार्यक्रमानंतर राष्ट्रपतींनी नांदेड इथं श्री सचखंड हुजूर साहिब गुरुद्वाराला भेट दिली. यावेळी त्यांनी गुरुद्वारातील लंगरलाही भेट देऊन पाहणी केली. महिला आणि अल्पवयीन मुलींसंदर्भातल्या गुन्ह्यांसाठी ज्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली आहे असे गुन्हेगार अनेकदा दयेचा अर्ज करतात. त्यांच्या दयेचा अर्ज नाकारण्यात यावा अशी विनंती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केली आहे. डॉ गोऱ्हे यांनी काल मुंबईत राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना याबाबतचं निवेदन सादर केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आरोपींकडून आलेले दयेचे अर्ज अनेकदा प्रलंबित राहतात, त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही त्यांची अंमलबजावणी करता येत नाही. तसंच अशा खटल्यांच्या निकालाला लागणारा वेळ कमी करण्यासाठी कमिशनर ऑफ विमेन राईट्स म्हणजेच महिलांच्या संदर्भातले आयुक्त हे विधी आणि न्याय विभागाचे नेमावेत असं या निवेदनात म्हटलं आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत देण्यात येणारा यंदाचा कृषी पायाभूत निधी सर्वोत्कृष्टता पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. तसंच 2022-23 या वर्षासाठी राज्याला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. नवी दिल्लीत काल झालेल्या समारंभात केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत दिलेल्या कर्जावर वार्षिक 3% सवलत दिली जाते. योजनेसाठी राज्यात गेल्या ऑगस्ट महिन्यापर्यंत विविध बँकांनी 8353 प्रकल्पांसाठी 6117 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं सर्व राज्यांमधल्या कृषी पायाभूत सुविधा निधीचा लाभ घेतलेल्या प्रकल्पांमधल्या उत्पादनांची दालनं उभारण्यात आली होती. यात राज्यातून रायगड जिल्ह्यातल्या पूजा वायचळ यांच्या फलोत्पादनांच्या दालनाचा समावेश होता. माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज देशभरातल्या 82 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. पुरस्कार मिळालेल्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले कला शिक्षक सागर बगाडे आणि गडचिरोली जिल्ह्यातले मंतय्या बेडके यांचा समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल 2020 पासून मूळ वेतनामध्ये 6,500 रुपयांची वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईतील बैठकीत केल्यानंतर या कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला आहे. या निर्णयाचं एसटी कर्मचारी कृती संघटनेनं स्वागत करून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ऐन गणपती उत्सवाच्या काळात एसटी संपामुळे सामान्य लोकांना झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी संघटनांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. अन्य एका बैठकीत राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना युनिफाईड निवृत्ती योजनेसह सुधारित निवृत्ती वेतन योजनेतून एका पर्यायाची निवड करता येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकारी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना काल सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी सहमती दर्शवत आपला प्रस्तावित संप स्थगित करण्याची घोषणा केली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योजनांचा अभ्यास करून त्यांच्या दृष्टीनं लाभदायक योजनेची निवड करता येणार आहे. पूररेषा भागात कुठल्याही स्वरूपाचं बांधकाम केल्याचं आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय चंद्रपूर महापालिकेनं घेतला आहे. या ठिकाणी बांधकाम करण्याची तयारी सुरू असल्याचं दिसल्यास संबंधित बांधकाम साहित्य जप्त करण्यात येणार असून सुरू असलेलं बांधकाम पाडण्यात येईल. महापालिकेनं यासाठी विशेष निगराणी पथक नेमलं असून पथकाकडून सदर परिसराची रोज पाहणी केली जाईल. आवश्यकता भासल्यास पाहणीसाठी ड्रोनचा वापर केला जाईल. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. शेतकऱ्यांना अधिकाधिक नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं तर वेगानं नुकसानाचे पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई देण्याचं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड आणि परभणी जिल्ह्यात शेतपिकांच्या नुकसानाची पाहणी केली. 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस म्हणजे अतिवृष्टी झाली असेल तर त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच्या नुकसानाचे पंचनामे करण्याची गरज नाही, त्यांना अतिवृष्टी झाल्याच्या नियमानुसार आर्थिक मदत मिळेल अशी घोषणा त्यांनी केली. लातूर जिल्ह्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी चाकूर आणि घरणी इथं शेतीच्या नुकसानाची पाहणी केली. एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. धाराशिव जिल्ह्यात सुमारे 6,067 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं आणि फळबागांचं नुकसान झालं आहे. भंडारा जिल्ह्यात पावसामुळे बागायती शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. कृषी विभागानं पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात सुमारे 11,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालं आहे तर 48 हेक्टरवरची जमीन खरडून गेली आहे. हिंगोली जिल्ह्यातही विभागीय आयुक्तांनी नुकसानाची पाहणी करून जलद गतीनं मदत देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. सातारा जिल्ह्यातलं कोयना धरण काल सकाळी पूर्ण क्षमतेनं भरलं असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पाण्याची आवक सुरू आहे, त्यामुळे धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फूट उघडून नदीमध्ये पाण्याचा विसर्ग केला जात आहे. वरिष्ठ पुरुष गटासाठीची 4थी हॉकी इंडिया आंतरविभागीय स्पर्धा आजपासून पुण्यात सुरू होत आहे. या स्पर्धेत देशभरातले 18 संघ सहभागी होतील. टोक्यो ऑलिम्पिक खेळलेले सुरेंद्र कुमार, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आकाशदीप तसंच ऑलिम्पियन धर्मवीर आणि दिलप्रीत सिंग यांच्यासह अनेक नामवंत खेळाडू यात सहभागी होणार आहेत. पॅरिस इथं सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत काल भारताच्या सचिन खिलारी यानं गोळाफेक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातल्या सचिननं अंतिम फेरीत 16.32 मीटर गोळाफेक करून हे पदक मिळवलं. भारतीय खेळाडूंनी काल 2 सुवर्णांसह 4 पदकं जिंकली. हरविंदर सिंगनं तिरंदाजीत पुरुषांच्या वैयक्तिक रेकॉर्ड खुल्या स्पर्धेत सुवर्णपदकासह इतिहास रचला. हवामान. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्य शासनानं महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी दमदार पावलं उचलून महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श देशापुढे ठेवल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. महिलेवरील अत्याचारासाठी फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांचा दयेचा अर्ज नाकारण्यात यावा. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांची राष्ट्रपतींना विनंती. राज्याला केंद्रीय कृषी मंत्रालयाचा कृषी पायाभूत निधी सर्वोत्कृष्टता पुरस्कार. विदर्भ मराठवाड्यातल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन आणि पॅरालिम्पिक्समध्ये सांगलीच्या सचिन खिलारीला गोळाफेकीत रौप्य पदक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.